नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभर वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम. राज्यात प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहिमेचं आयोजन. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 75 किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन. राज्यात आदिशक्ती अभियान राबवण्यासाठी येत्या 15 दिवसात ग्राम समित्या स्थापन करण्याचे निर्देश. आणि राज्यात येत्या 3 दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. देशभरात आज जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जात आहे. पर्यावरण रक्षणाबाबत जागरुकता आणि प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी 143 अधिक राष्ट्रांमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे हा दिवस साजरा केला जातो. प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात ही यंदाच्या पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत विशेष वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. यावेळी त्यांनी वटवृक्षाचं रोप लावलं. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत एक पेड माके नाम या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केलं. पर्यावरण दिनाच्या या वर्षीच्या संकल्पनेनुसार पर्यावरणाला प्लास्टिक मुक्त करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राज्य शासनानं आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहिमेचं आयोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
या प्लास्टिक निर्मूलनाच्या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी देखील आपल्याला करतो. प्लास्टिकचा नायनाट हा पर्यावरण जतन संवर्धनाचा सुलभ आणि सहज सोपा मार्ग आहे. येणाऱ्या पिढीला प्रदूषण मुक्त, पर्यावरणीय दृष्ट्या सुदृढ असे विश्व सुपूर्द करूया. या निर्धारासाठी आपली प्लास्टिक प्रदूषणाचा अंत मोहीम यशस्वी व्हावी यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रम होत आहेत. यानिमित्तानं मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वातावरण बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक प्रचार मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. राज्य सरकारच्या 10 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत गिरगाव चौपाटी इथं एकल प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण विभागानं पावलं उचलली असून नागरिकांनी एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचं आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यावरण जागरुकतेसाठी आयोजित केलेल्या सायकल रॅलीचं उद्घाटन खासदार डॉ भागवत कराड यांनी केलं. जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत आणि शहर हद्दीतही आज वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली. वृक्ष लावा, वृक्ष जगवा, म्हणजेच माणूस जगेल अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वृक्ष लागवडीसाठी आवाहन केलं. राज्याच्या वन विभागाद्वारे आज चंद्रपूर इथं वनशक्ती 2025 या वनक्षेत्रातल्या महिलांच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झालं. वनक्षेत्राच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक पद असलेले मानद वनजीव रक्षक आता प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे नियुक्त केले जातील आणि त्यामध्ये महिलांचा सहभाग 51% असेल असं नाईक यांनी यावेळी सांगितलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 75 किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज इगतपुरी इथं झालं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. समृद्धी महामार्गाच्या या टप्प्यामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास फक्त 8 तासात करता येणार आहे. नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांमधून जाणारा या शेवटचा टप्पा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून बोगदे आणि पुलांद्वारे पूर्ण केला जात आहे. यात जवळपास 11 किलोमीटर लांबीचे 5 बोगदे असून इगतपुरीतला 17 मीटरपेक्षा जास्त रुंद आणि 9 मीटरपेक्षा जास्त उंचीचा बोगदा राज्यातला सर्वात लांब आणि रुंद बोगदा आहे. या बोगद्यात बसवलेल्या जनरेशन व्हेईकल एक्झिट सिस्टमचा वापर भारतात प्रथमच करण्यात आला आहे. हा केवळ एक रस्ता नसून महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये, हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे. कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे. जवळपास महाराष्ट्राचे 24 जिल्हे या महामार्गामुळे जेएनपीटी पोर्टशी कनेक्टेड आहेत.
छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात नक्षलमुक्त अभियानात सुरक्षा दलास मोठं यश मिळालं असून आज झालेल्या चकमकीत नक्षल कमांडर सुधाकर ठार झाला. नॅशनल पार्क जंगल परिसरात ही चकमक सुरू आहे. सुधाकर याच्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. तो अनेक नक्षली हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिशक्ती अभियान राबवता यावं याकरता येत्या 15 दिवसात ग्राम समित्या स्थापन करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. या अभियानाअंतर्गत विविध विभागांमधल्या महिलांच्या समस्या सोडवणं, हुंडा प्रथा थांबवणं, महिलांशी निगडीत विविध योजनांबद्दल जनजागृती करणं असा व्यापक उपक्रम राबवला जाणार आहे. आगामी आषाढी एकादशीची तयारी राज्यभरात सुरू झाली आहे. वारकऱ्यांना आता पंढरीच्या वारीला जाण्याचे वेध लागले आहेत. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 18 जूनला सुरू होईल आणि त्याच दिवशी पालखी देहूतून प्रस्थान करेल, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान 19 जून रोजी होईल. दरवर्षी देशभरातून लाखो वारकरी पंढरपुरात येतात. या वारकऱ्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन सोलापूर जिल्हा प्रशासनानं केलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले विद्यार्थी आणि डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची देखभाल करणं आवश्यक असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या व्यायामशाळेत 22 व्यायामांची साधनं, वॉकिंग ट्रॅक, इनडोअर गेम्ससाठी जागेची व्यवस्था असून योगासनं आदींसाठीही सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ शिवाजी सुकरे यांनी यावेळी दिली. येत्या 21 जून रोजी 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाला 15 दिवस बाकी आहेत. आज जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर इथले योगाचार्य महेश पूर्णपात्रे यांनी मयूरासनाविषयी दिलेली माहिती.
मयूरासन गुडघ्यांवर बसावे आणि दोन्ही हाताचे पंजे आतील बाजूला वळवावेत. दोन्ही कोपर बरोबर नाभीच्या बाजूला ठेवावे आणि मान वर करून हळूच दोन्ही पाय हवेत वर घ्यावेत. शरीर दंड स्थितीत येते. याला मयूरासन हे नाव आहे. आपली पचनशक्ती प्रचंड बलवान होते. जठराग्नी प्रदीप्त होतो. काहीही शिळे जाडे भरडे खाल्ले तरीही ते पचवण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होते.
इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात त्यांनी डेन्मार्कच्या जोडीचा 2-1 असा पराभव केला. महिला एकेरीत भारताच्या PV सिंधूला उपउपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूकडून 22-20, 10-21, 18-21 असा पराभव पत्करावा लागला. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी अभ्यासाच्या वेळापत्रकाचं नियोजन, सातत्य, सराव आणि आत्मविश्वास आवश्यक असल्याचं प्रतिपादन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं. हिंगोली इथं आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी दर महिन्याच्या 1 बुधवारी ही मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करणार असल्याचं जिल्हाधिकारी गुप्ता यांनी यावेळी सांगितलं. हवामान. राज्यात येत्या 3 दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसंच मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह 3 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरानजीकच्या खुलताबाद इथं 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज दुपारी पावसाच्या सरी कोसळल्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभर वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम. राज्यात प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहिमेचं आयोजन. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 75 किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन आणि राज्यात येत्या 3 दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.